नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचं आजपासून वितरण. राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षातली नुकसान भरपाई देण्याचा निर्णय. केंद्रीय मंत्रिमंडळाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं उत्पादन योजनेला मंजुरी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 30 तारखेला नागपूर दौऱ्यावर. फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्याचं 13 ते 24 एप्रिल दरम्यान पुण्यात आयोजन. आणि 18वा गोविंद सन्मान संगीत विदुषी सीताभाबी राव यांना समारंभपूर्वक प्रदान. आता सविस्तर बातम्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यांतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. 6व्या हप्त्यात सुमारे 2,169 कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनाकडून कळवण्यात आलं आहे. राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2,555 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. शासनानं विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2,852 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. खरीपाचे गेले 3 हंगाम आणि रबीच्या गेल्या 2 हंगामांसाठी ही नुकसान भरपाई मिळणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 22,000 कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे 91,000हून अधिक प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास वैष्णव यांनी वर्तवला. ते म्हणाले,
द इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट मैन्युफैक्चरिंग स्कीम ये 22,919 करोड़ का पूरा पैकेज है. बहुत सारे सेक्टर्स सर्व होंगे, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकॉम, कंज्यूमर, मेडिकल डिवाइसेस, ऑटोमोबाइल, पावर सेक्टर. केवल इस स्कीम से 91,600 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, इनडायरेक्ट उसके कई मल्टीपल्स में होता है एज यू नो. इन्वेस्टमेंट आएगा 59,350 करोड़ और प्रोडक्शन जनरेट होगा 4.5 लाख करोड़. इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में पिछले 10 वर्षों में प्रोडक्शन 5 गुना बढ़ा है और एक्सपोर्ट बढ़ा है 6 गुना. नाउ इलेक्ट्रॉनिक्स हैज बिकम अमंग द टॉप 3 आइटम्स इन द एक्सपोर्ट ऑफ गुड्स.
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात 2% वाढीलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. चालू वर्षी 1 जानेवारीपासून ही वाढ लागू होईल. सुमारे 48,66,000 कर्मचारी आणि 66,55,000 निवृत्ती वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होईल. एटीएम मधून मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात 1 मे पासून प्रतिव्यवहारासाठी 2 रुपयांनी वाढ होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना या शुल्कवाढीची परवानगी दिली आहे. सध्या हे शुल्क प्रतिव्यवहार 21 रुपये असं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 30 तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात ते नागपूरला भेट देतील आणि स्मृती मंदिराचं दर्शन घेतील. त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ते माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन करतील आणि सभेला संबोधित करतील. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं लॉयटरिंग म्युनिशन टेस्टिंग रेंज आणि UAV साठी रनवे सुविधेचं देखील पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी उद्या 30 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 120वा भाग असेल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
4थ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. या स्वच्छतागृहांची देखभाल आणि व्यवस्थापन स्थानिक महिला बचत गटांमार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचत गटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. साखरेच्या मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल असा इशारा अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा 23,50,000 टन इतकी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत 8,14,92,000 टन ऊसाचं गाळप झालं असून त्यातून 76,43,000 टन साखरेचं उत्पादन झालं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात 24,00,000 टन घट होण्याचा अंदाज आहे. विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे शासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात एक महत्वपूर्ण परिपत्रक काल जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं फिडे महिला अँड ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 13 ते 24 एप्रिल या कालावधीत पुण्यात ही स्पर्धा होणार आहे. जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती आणि ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणारी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली यांच्यासह विविध देशांच्या बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापैकी सर्वोत्तम 2 बुद्धिबळपटू कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून पुढच्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेसाठी चॅलेंजर निश्चित करण्यातही ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे. 18वा गोविंद सन्मान काल संगीत विदुषी सीताभाभी राव यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पंडित विश्वनाथ ओक यांच्या हस्ते सीताभाभींना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्मृतिचिन्ह आणि 11,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सीताभाभी यांनी हा पुरस्कार संगीताचा अभ्यास करणारे शिष्य, त्यांचे पालक आणि श्रोत्यांना अर्पण करत असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या,
कोण से भी विद्या के लिए सीखने वाले भी चाहिए, वैसा गायक गाए तो वादक बजाए तो प्रेक्षक भी चाहिए. ये पुरस्कार वैसा विद्यार्थी लोगों को और उनके पेरेंट्स को और श्रोताओं को चले जाते. वो हमारे पास अपने बच्चों को भेजते थे. सरस्वती माता प्रसन्न होकर ये सभी लोगों को पढ़ाने के लिए मुझे स्फूर्ति दी है, इसलिए मैं उनके लिए प्रणाम करती हूँ और ये पुरस्कार मुझे देने के लिए धन्यवाद देती हूँ.
छत्रपती संभाजीनगर इथं विमानतळ परिसरात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. उद्योगमंत्री उदय सामंत, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची काल बीड इथं एका मेळाव्यात भाषण करताना अचानक प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना रात्री तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलींच्या जन्माचं घटतं प्रमाण चिंताजनक असून त्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन धाराशिवचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी केलं आहे. धाराशिव इथं गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंगनिदान तंत्र यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी काल ते बोलत होते. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यांना 1,00,000 रुपये बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 एप्रिल रोजी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कन्या दिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत तालुका उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. हिंगोली इथं जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव भरवण्यात आला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या महोत्सवात शेतकरी आणि महिला बचत गटांनी 22 दालनांमधून पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची विक्री केली, ज्यातून सुमारे 1,50,000 रुपयांची उलाढाल झाली. मराठवाड्यातील नागरिक सार्वजनिक समस्यांबाबत जागरूक झाल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील 53 गावांच्या शेतकरी तसंच अन्य नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. सर्व समस्या तातडीनं मार्गी लावण्याची सूचना दानवे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचं आजपासून वितरण. राज्यातील 64,00,000 शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षातली नुकसान भरपाई देण्याचा निर्णय. केंद्रीय मंत्रिमंडळाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं उत्पादन योजनेला मंजुरी. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या टप्प्याचं 13-24 एप्रिल दरम्यान पुण्यात आयोजन आणि 18वा गोविंद सन्मान संगीत विदुषी सीताबाबी राव यांना समारंभपूर्वक प्रदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.